आणि सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं आज आपल्या गप्पा होणार आहेत प्रार्थना बेहरे सोबत आणि प्रार्थना फोन लाईन वर आहे. हॅलो प्रार्थना.
हाय आकांक्षा. हाय,
कशी आहेस?
फर्स्ट क्लास, एकदम मस्त.
खर तर आता 2.5 महिने झालेले आहेत लॉकडाऊन सुरू होऊन आणि तू तर म्हणजे तुझ्या घरून पुन्हा मुंबईमध्ये पण आलेली आहेस, तो प्रवास केलेला आहे. पण मला हे विचारायचं तुझं रुटीन कसं चेंज झालंय आता कंटिन्यू? पहिले तर शूटिंग असायचं पण आता कसं झालंय?
तुला माहितीये मी अजूनही फ्रेश म्हणून आहे कारण मी थोडे दिवस आईकडे राहिले, 1.5 महिना ऑलमोस्ट विथिन डेज. आणि सो तेव्हा असं मी खूप यु नो ते आईकडे राहायचं लग्नानंतरचं फिलिंग वेगळे, सो त्यामुळे मी ते खूप एन्जॉय केलं. आणि मग तिथून नंतर असं नवऱ्याला भेटायची इच्छा होती नवाला आणि मग जेव्हा मुंबईत आले तेव्हा अजून असं आले की त्याला भेटून ऑलमोस्ट 20 डेजच झाले. सो असं अजूनही मी त्या फेज नाही की चलो आय एम एन्जॉईंग, इट्स नॉट दॅट यु नो मला बोर होतोय की आता यु नो टोटल लॉकडाऊन पिरियड मध्ये कंटाळा असं न होता, इनफॅक्ट आय एम एन्जॉईंग अ लॉट.
सो आज सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत प्रार्थना बेहरे सोबत, ते अशाच कंटिन्यू राहणार आहेत बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.